अध्याय 212 अशुद्ध कर्माचा त्याग व निष्काम कर्माचा स्वीकार। भीष्म म्हणाले, ज्याप्रमाणे कर्मनिष्ठांना प्रवृत्ती मार्गरूपी धर्म इष्ट असतो व म्हणूनच तो त्याने स्वीकारलेला असतो, त्याप्रमाणेच ज्ञाननिष्ठ हे ज्ञानावाचून दुसऱ्या कशाचाही अंगीकार करीत नाही, कारण त्यांना ज्ञानावाचून दुसरे काही आवडतच नाही। अगोदर वेदवेत्ते पुरुष दुर्मिळ असतात आणि त्यातूनही वेदोक्त अग्निहोत्रादी कर्मे अथवा शमदमादी साधने याजवर निष्ठा असणारे अर्थात त्यांचे आचरण करणारे लोक थोडे असतात। स्वर्ग व मोक्ष या दोहोंचे जे मार्ग, त्यापैकी अत्यंत प्रशस्त असा जो मोक्ष मार्ग, त्याचीच इच्छा बुद्धिमान लोक करतात। प्रवृत्ती मार्गाचे सुद्धा अवलंबन सज्जनाने केले आहे, म्हणूनच ते निंद्य आहे असे म्हणता येत नाही। तथापि ज्याच्या योगाने मोक्ष प्राप्ती होते असा एक निवृत्ती मार्गच आहे। या निवृत्ती मार्गाचे अवलंबन न केल्यामुळे रजोगुण व तमोगुण यापासून उत्पन्न होणाऱ्या क्रोध लोभादिकांचा जीवाला संबंध जडतो आणि मोहामुळे तो सर्व विषयांचा उपभोग घेऊ लागतो। यास्तव शरीराचा योग नष्ट व्हावा अशी इच्छा असेल तर अशुद्ध अशा प्रवृत्ती मार्गाचे अवलंबन करू नये। फलत्यागपूर्वक कर्मे करण्याला मात्र हरकत नाही, कारण अशा कर्माच्या योगाने सद्गतीचे द्वार खुले होऊन कल्याणमय अशा लोकाची प्राप्ती होते। ज्याप्रमाणे सोने आटवले तरी त्यात लोखंडाची भेसळ असली म्हणजे त्याला शोभा येत नाही, त्याप्रमाणेच अंतःकरण अशुद्ध असले म्हणजे त्यात ज्ञानाचा प्रकाश पडत नाही। काम व क्रोध यांच्या तावडीत सापडून धर्ममार्गाचे अतिक्रमण करून लोभामुळे अधर्माचे आचरण करणारा मनुष्य समूळ नाश पावतो। म्हणूनच शब्दाधिक विषयांचे ठिकाणी अतिशय प्रेम ठेवू नये। क्रोध हर्ष व विषाद ही त्रिगुणांची तीन कार्ये आहेत, तथापि त्यांची परस्परापासूनही उत्पत्ती होते। सत्व रज आणि तम या गुणांचे व पंचमहाभूतांचे कार्य असलेला जो देह, त्यामध्ये हर्ष क्रोध अथवा विषाद यापैकी कोणाची उत्पत्ती झाली तर त्याबद्दल दोष तरी कोणाला द्यावयाचा, अथवा स्तुती तरी कोणाची करावयाची, किंवा कोणाला काय बोलावयाचे, अर्थात त्याचा दोष कोणालाही लावता येणार नाही, कारण हर्षाधिक उत्पन्न होणे हा सत्वादी गुणांचा स्वभावच आहे। मूर्ख लोक स्पर्श रूप रस इत्यादी विषयांचे ठिकाणी आसक्त होतात व त्यामुळे ज्ञान न होऊन शरीर हे पृथ्वीव्यादी महाभूतांचे कार्य आहे हे त्यांना कळून येत नाही। ज्याप्रमाणे मृत्तिकेने बांधलेले ग्रह राखावयाचे असेल तर त्याला मातीनेच लिंपावे लागते, त्याप्रमाणे पृथ्वीपासून निर्माण झालेले हे शरीर राखावयाचे असेल तर पार्थिव अशा अन्नादिकांचे सेवन केलेच पाहिजे। मध तेल दूध तूप मांस मीठ गुळ अनेक प्रकारची धान्ये फळे मुळे ही सर्व जलयुक्त अशा मृत्तिकेची म्हणजे पृथ्वीची कार्ये आहेत। ज्याप्रमाणे अरण्यात वास करणाऱ्या लोकांना मिष्टान्न भक्षणाविषयी उत्कंठा नसते, त्याप्रमाणेच मुमुक्षू पुरुषालाही मिष्टान्न भक्षणाविषयीचे प्रेम नसावे। त्याने मिष्ट नसला तरीही जो मिळेल तो आहार शरीर यात्रा चालेल इतक्याच बेताचा गावातून आणून करावा। मुमुक्षूप्रमाणेच संसाररूपी अरण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या व म्हणूनच सांसारिक श्रम करण्याविषयी तत्पर असणाऱ्या गृहस्थानेही रोगी औषध घेतो, त्याप्रमाणे क्षुधेची निवृत्ती होईल आणि शरीर यात्रा चालेल इतकेच अन्न भक्षण करावे। मुमुक्षू आणि गृहस्थाश्रमी या उभयतांनाही सत्य शुचिर्भूतपणा सरलता वैराग्य अध्ययनादिजन्य तेज मनोजयाविषयीचे शौर्य धैर्य विचारशक्ती क्षमा चांगले आणि वाईट याविषयीचा विचार आणि ज्ञान ही संपादन करून विषयमय असे आपल्या सभोवती असणारे जे सर्व पदार्थ याविषयी सूक्ष्म विचार करावा आणि शांतीची इच्छा असेल तर अंतःकरण उदार करून सर्व इंद्रियांचा निग्रह करावा. सत्व रज तम या गुणांच्या योगाने मोहित होऊन अज्ञानी बनल्याने प्राणी चक्राप्रमाणे संसारामध्ये सारखे फिरत राहतात. व्यास्तव अज्ञानजन्य दोषांचे सूक्ष्मपणे परीक्षण करावे आणि अज्ञानजन्य दुःख व अहंकार यांचा त्याग करावा. महाभूते इंद्रिये सत्वादी गुण किंबहुना ईश्वरासह सर्व त्रैलोक्य ही अहंकारावरच अवलंबून आहेत. ज्याप्रमाणे काल हा भूमीवर त्या त्यावेळी त्या त्या ऋतूतील कार्य घडवून आणतो, त्याचप्रमाणे अहंकार हाही त्या त्या प्राण्याचे ठिकाणी त्या त्या निरनिराळ्या कर्माविषयींची प्रवृत्ती उत्पन्न करतो. तमोगुण हा पापजनक असून अज्ञानाचा जनक व मोह उत्पन्न करणारा आहे आणि सत्ता हे प्रीतीचे व रजगुण हे दुःखाचे उत्पत्ती स्थान असते. याप्रमाणे या तीन गुणांची ही सामान्य स्वरूपे आहेत. आता सत्व रज तम यांचे विशेष गुण सांगतो. ऐक. प्रसन्नता आनंदाच्या योगाने होणारी अंतःकरणाची तृप्ती संशयाचा अभाव धैर्य व स्मृती हे सत्वाचे विशिष्ट गुण होत. तसेच काम क्रोध प्रमाद लोभ मोह भीती आणि ग्लानी हे रजोगुणाचे विशिष्ट धर्म आहेत आणि विषाद शोक निकृष्ट वस्तूंचे ठाई प्रेम मानीपणा गर्व व सज्जनत्वाचा अभाव हे तमाचे विशेष गुण होत. हे आणि इतर दोष यापैकी अधिक कोण आणि कमी कोण याचा सूक्ष्मपणे विचार करावा आणि आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गुण पूर्व दिवशी किती होता आणि आज किती आहे हे पहावे. युधिष्ठिर म्हणाला, पूर्वकालच्या मुमुक्षू लोकांनी मनाच्या योगाने कोणत्या दोषांचा त्याग केला आहे, अर्थात कोणते दोष मनाच्या योगाने सोडता येण्याजोगे आहेत, तसेच कोणते दोष पूर्वीच्या मुमुक्षूंनी बुद्धीच्या योगाने शिथिल केले आहेत, अर्थात बुद्धीच्या योगाने कोणत्या दोषांची कार्योत्पादक शक्ती नष्ट करता येते, कोणते दोष नष्ट केले तरी पुनःपुन्हा येऊन जडतात, कोणते दोष मोहाने घडतात, कोणते दोष घडले तरी आपले काही कार्य करू शकत नाहीत आणि ज्ञानी मनुष्याने हेतुदृष्ट्या कोणत्या दोषांच्या बलाबलाचा विचार केला पाहिजे. पितामह, मला हा असा संशय उत्पन्न झाला आहे, तरी आता आपण मला त्याविषयी सांगा. भीष्म म्हणाले, दोष हे आपल्या मूलभूत अशा अज्ञानासह उच्छिन्न करून सोडले म्हणजे आत्मा शुद्ध होतो व पुनश्च त्याला दोष संसर्ग घडत नाही. ज्याप्रमाणे लोखंडापासूनच उत्पन्न झालेली शस्त्रे लोखंडापासून उत्पन्न झालेल्या निगडाला तोडून टाकतात व धार नष्ट झाल्यामुळे स्वतःही नष्ट अर्थात निरुपयोगी होतात, त्याप्रमाणेच ध्यानाच्या योगाने सुसंस्कृत झालेली बुद्धी अनादि अशा दोषांचा नाश करून स्वतःही नष्ट होते. रजोगुण तमोगुण आणि शुद्ध सत्वगुण हेच प्राण्याला देह प्राप्त होण्याचे कारण आहे. यापैकी रज व तम यांचा संपर्क नसलेला जो शुद्ध सत्वगुण तोच ब्रह्मप्राप्तीचे साधन आहे. यास्तव विचारी पुरुषाने रजोगुणाचा आणि तमोगुणाचा त्याग करावा व ज्याला रजाचा अथवा तमाचा संपर्क नाही अशा सत्वगुणाचेच अवलंबन करावे. यज्ञादी कर्मे ही अंतःकरणाच्या जयासाठी सांगितली आहेत, तथापि त्यांनाही सांख्य प्रभृती काही लोक पशुहिंसा वगैरे दोषांमुळे पाप असे समजतात. त्यांच्या मते हिंसेचा ज्याला संपर्क नाही अशा जपादिक उपायांचेच अंतःकरण शुद्धीसाठी अवलंबन करावे असे आहे. तथापि यज्ञादी कर्मे हीच वैरोग्योत्पत्तीला कारण असून शमदमादिक जे शुद्ध धर्म यांचेही परिपालन यज्ञादी धर्माच्याच योगाने घडते. रजोगुणाच्या योगाने मनुष्य अधर्मयुक्त अशी कार्य करतो व विशेषे करून द्रव्यप्राप्ती संबंधीचीच कार्य करून नाना प्रकारच्या विषयांचेच उपभोग घेतो. तमोगुणाच्या योगाने तो लोभयुक्त अशी कार्य करतो व क्रोधजन्य गोष्टीचे अवलंबन करून निरंतर हिंसा प्रवृत्ती कर्मामध्ये आसक्त होऊन राहतो. तमोगुणयुक्त असलेल्या पुरुषाला निद्रा व तंद्रा म्हणजे झापड ही असतात. जो मनुष्य सत्वनिष्ठ असून सात्विक व म्हणूनच निर्दोष अशा पदार्थांचे सेवन करतो त्याच्या ठिकाणी श्रद्धा आणि विद्या ही वास्तव्य करतात व तो निर्दोष बनून ज्ञान संपन्न होतो. ओम तत्सत्.